आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरु करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरु असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरु असलेले द्विपक्षीय प्रकल्प मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर रत्नागिरी कोल्हापूर लातूर सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.